प्रकरण 53 आत्मगोडी. देह, जीव आणि आत्मा या तीन सलग त्याचवेळी अलग, परस्परावलंबित आणि त्याचवेळी स्वयंभू, परस्परांनी बांधले गेलेल्या त्याचवेळी स्वतंत्र अशा शक्ती आहेत. देहाला प्रेरणा देणारा तसंच देहाची सुखदुःख भोगणारा जीवच, परंतु केवळ प्रेरणा देणारा वा भोग भोगणारा, प्रत्यक्ष कार्य करणारा मात्र देहच. देह कार्य करताना जीव काठावरील झाडाप्रमाणे नदीचा प्रवाह फक्त बघत राहणार. परिणामतः दोघांचं कार्यक्षेत्र भिन्न झालं, अर्थात कार्यक्षेत्रानुसारच दोघांची गोडी देखील भिन्न प्रकारची असणार. देहाची गोडी कार्य करण्यात सामावलेली असते, तसाच आत्मा. आत्मा देहातच राहतो आणि जीवाला शक्ती देतो. आत्म्याच्या शक्तीमुळे जीव शक्तिमंत होऊन देहरूपी माध्यमातून भोग तथा तृप्ती घेत राहणार. देहाला शक्ती मात्र जीवाकडून मिळत नाही, तर ती आत्म्याकडून मिळते आणि स्वतंत्र रीतीने मिळते. आत्मा देहाला कणाकणातून स्वतंत्रपणे शक्ती पुरवत राहतो, त्यामुळे देहाचे प्रत्येक इंद्रिय आणि अवयव यांचं चलनवलन कार्यान्वित होतं. यावरून एक लक्षात येतं की मूलतः जीवाला तथा देहाला शक्ती पुरवणारा असतो. आत्मा आहे तोवरच दोघेही आहेत. आत्मा गेला की दोघेही नाहीत, म्हणजेच मृत. कारण आत्म्याला मृत्यू नाही. चिरंजीव आणि चैतन्य स्वरूपाच्या परमात्म्याचा एक अंश आत्मरूपाने प्रत्येक देहात येतो आणि कालांतराने निघून जातो. मातेच्या उदरात देहाकाराचा गोळा तयार झालेला असतो, त्यातच आत्मा प्रवेश करतो. जसं खड्ड्यात पडत असलेलं पाणी सर्व बाजूंनी खड्डा व्यापून टाकतं आणि ज्या ठिकाणी पाण्याची धार पडते तिथेच स्वतःचा असा एक लहानसा खड्ड्यात खड्डा निर्माण करून जातं, त्याप्रमाणे आत्मा देहात येताच समग्र देहाला व्यापतो आणि स्वतंत्र असं केंद्रस्थानही निर्माण करतो. तेच केंद्र म्हणजे जीव. पाणी मोठ्या खड्ड्यात पडत असताना आधी केंद्रस्थानच्या लहान खड्ड्यात पडतं आणि लहान खड्ड्यातील माती घेऊन मोठा खड्डा भरून काढतं. त्याचप्रमाणे आत्मा प्रथम जीवाला चैतन्य देतो आणि जीवाची प्रेरणा घेऊन सर्व देह व्यापतो. म्हणजेच देह आणि जीव या दोहोंच्या आत तथा अतीत एक आत्माच नव्हे काय? देह गोडी इंद्रियांतर्गत असल्यामुळे इंद्रियांपुरती मर्यादित आहे. जीवगोडी ही इंद्रिय, विषय आणि जीव कार्य यांना व्यापून असल्यामुळे देहगोडीपेक्षा विशाल जरूर आहे. तथापि सूर्य आकाशभर पसरलेला असला तरी दिवसापुरताच मर्यादित असतो, त्याला रात्रीचं अस्तित्व असत नाही. तसं जीवालाही मर्यादा आहेत, त्यानुसार जीवगोडीलाही मर्यादा आहेत. आत्मगोडी मात्र आत्म्याच्या मूलभूत स्वरूप आणि कार्यानुसार अमर्याद आहे. देहगोडी बरी अथवा वाईट आत्म्यामुळेच भोगली जात असते, निर्माणही होत असते. तेच जीवगोडीबाबत. आत्मगोडी या दोघांच्याही गोडीला निर्माण करून भोक्तृत्व संपन्न करते. शिवाय आत्मा स्वतः अलिप्त राहून स्वतःची स्वयंभू अशी गोडी सातत्याने जीवाला आणि देहाला प्रदान करीत राहतो. जीव तथा देहाच्या ठिकाणी प्रकृतीच्या संगामुळे विकृतीचा संभव असतो, तीच विकृती गोडीतही शिरते. आत्मा मात्र प्रकृतीशी असंग आहे आणि तो स्वयंभू शुद्ध तथा अविकृत आहे. त्यामुळे आत्मगोडी देहात आणि जीवात जशी शिरते तशी त्या दोघांनाही ती शुद्ध करीत जाते आणि आनंद विभोर करून सोडते. त्या आनंदात विकृत, अशुद्ध, स्वार्थी आणि हीन असं काहीच असत नाही. हीच शुद्ध आत्मावस्था. सोहम हंसहा.